नमस्कार, मी कौस्तुभ पटाई। ऐकूयात काही ठळक घडामोडी। लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचं राज्य या मूल्यांवरचा विश्वास हा भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातल्या नैसर्गिक भागीदारीचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत युकेचे प्रधानमंत्री कियर स्टार्मर यांच्याशी शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाल्यानंतर संयुक्त वार्ताहर परिषदेत बोलत होते। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये उद्योजकांना संबोधित केलं। जगभरातल्या सर्व देशांनी भारतासोबत भागीदारी करावी आणि जगातल्या सर्व गुंतवणूकदारांनी भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वेगात सहभागी व्हावं असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला लक्ष्य बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत। आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे। समाज माध्यमावर सक्रिय असणाऱ्यांमुळे निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याकरता कडक नजर ठेवण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं। खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी तामिळनाडूत कांचीपुरम इथं आज सकाळी संबंधित औषध उत्पादकाला अटक केली। मध्य प्रदेश आणि राजस्थानात अनेक बालकांचा मृत्यू हे औषध घेतल्यानं झाल्याचा संशय आहे। पोलिसांनी श्रीसन फार्मा या औषध कंपनीवर छापे टाकून काही नमुने आणि कागदपत्र ताब्यात घेत कारखाना सील केला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 398 अंकांची वाढ झाली आणि तो 82,172 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 136 अंकांची वाढ नोंदवत 25,182 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।